नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत 1,80,00,000 नवमतदार प्रथमच बजावणार मतदानाचा अधिकार. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यभरात आतापर्यंत 10 उमेदवारी अर्ज दाखल. देशभरात शहीद दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली. आणि होळी तसंच धुलिवंदन सणांसाठी बाजारपेठा सज्ज. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत 18 ते 19 वर्ष वयोगटातले सुमारे 1,80,00,000 नवमतदार मतदान करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आय वोट फॉर शुअर सारखे विविध उपक्रम समाज संपर्क माध्यमावर राबवले जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या अपात्र ठरलेल्या 6 माजी आमदारांसह 3 अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष झुगारून भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान या सर्व आमदारांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यात आतापर्यंत 10 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये 5, रामटेकमध्ये 1, तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत 23 कोटी रुपयांची रोकड, 17 लाख लिटर मद्य, सुमारे 700 किलो अंमली पदार्थ, 46 किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या 1,00,000 अधिक वस्तू जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल असं ते म्हणाले. परवाना नसलेली 308 शस्त्र जप्त केली असून परवाना असलेली 45,755 शस्त्र ताब्यात घेणं, जप्त करणं किंवा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली 77,148 शस्त्र असून उर्वरित शस्त्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले. गेल्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून 1,84,841 मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येतं. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या मंगळवारी 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला. 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना 58,000 मतांनी पराभूत केलं होतं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या 3 वीरांना आदरांजली वाहिली असून देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं शहीदांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आपल्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या महापौर दालनात शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंह, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव या 3 हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही आज शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माहिती अधिकारी अंजू कांबळे, निमसरकर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. परभणी इथंही भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्तानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अभिवादन केलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा अतिदुर्गम भागात असल्यानं तिथं दररोज दूध पुरवठा करणं शक्य होत नाही. त्यामुळे या शाळांना विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुगंधी दुधाच्या ट्रेटा पॅकद्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून उत्पादक निश्चित केला असल्याचं विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या 27 मार्च रोजी होणार आहे. या सोहळ्यानिमित्तानं पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनानं मंदिर परिसरात फळं फुले विक्रेते पानटपऱ्या खेळणी विक्रेते तसंच इतर विक्रेते आणि व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास बंदी घातली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. उद्या सायंकाळी होलिका दहन तर सोमवारी धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे. होळी सणासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये शेणाच्या गोवऱ्या साखरगाठ्या आणि इतर साहित्यासह धुळवड खेळण्यासाठी नाना तऱ्हेचे रंग पिचकाऱ्या आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान या सणांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड न करण्याचं तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पर्यावरणवादी संस्था संघटनांच्या वतीनं करण्यात येत आहे. धुळवड तसंच रंगपंचमीसाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री केली आहे. सामुदायिक विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. बीटरूट पालक हळद पळसाची पानं निळ पावडर यापासून वेगवेगळे रंग तयार केले असल्याचं विभागप्रमुख सुनीता काळे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रासायनिक होळीच्या रंगामुळे शरीरावर अनेक अनिष्ट परिणाम होतात. विशेषतः केस त्वचा डोळे ह्याचा फार मोठा विपरीत परिणाम रासायनिक रंगामुळे होतो. त्याला एक पर्याय म्हणून विभागाने नैसर्गिक होळीचे रंग तयार केलेले आहेत. आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये जे झाडं दिसतात त्या झाडांचे विविध भागांचा फळांचा त्याचप्रमाणे फुलांचा वापर करून या रंगांची निर्मिती केली जाते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नियोजित मुंबई सेंट्रल पार्क संदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आज महालक्ष्मी रेसकोर्स इथं प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसंच संबंधित खात्यांना योग्य ते निर्देश दिले. या भेटीनंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतीपथावरील कामाची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी पूर्व उपनगर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ अमित सैनी उपायुक्त प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भय निवडणुकीसाठी कर्मचारी अधिकारी प्रशिक्षित असणं आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या कामकाजाची पूर्वतयारी आज छत्रपती संभाजीनगर इथं एक दिवस अभ्यासाचा हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी स्वामी बोलत होते. जिल्ह्यातल्या सुमारे 1000 अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सहजिल्हा निबंधक कार्यालय 23 आणि 24 मार्च तसंच 29 आणि 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन सहजिल्हा निबंधक अधिकारी SD कल्याणकर यांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं April 2023 ते 19 मार्च 2024 या कालावधीत जिल्ह्यात सुमारे 41 ठिकाणी दाढी टाकली असून गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू या पदार्थाचा सुमारे 63,72,000 इतक्या किमतीचा साठा नष्ट केला. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरीचा सामना आज किदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चून ची यांच्यात होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत 1,80,00,000 नवमतदार प्रथमच बजावणार मतदानाचा अधिकार. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यभरात आतापर्यंत 10 उमेदवारी अर्ज दाखल. देशभरात शहीद दिनानिमित्त भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली आणि होळी तसंच धुलिवंदन सणांसाठी बाजारपेठा सज्ज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.